श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. कालपासून चांगदेव पासष्टीच्या 11व्या ओवीवरील निरूपणयुक्त विश्लेषण करण्यास आपण आरंभ केला होता. त्या ओवीचा पहिला भाग घेऊन झाला होता अलंकार येणे नामे असी जे निखिल हेमे. हेम म्हणजे सोने, निखिल हेमे म्हणजे प्युअर गोल्ड, शुद्ध सोने. नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी, तर प्युअर गोल्ड जे असते त्या शुद्ध सोन्याला वाटते की हे जे अलंकार मी स्वतः झालेलो आहे. त्याचप्रमाणे या शरीराच्या एक वेगवेगळ्या अवयवांना वाटते की हे शरीर मी झालेलो आहे. जेव्हा अद्वैत भाव निर्माण होतो तेव्हा त्या आत्म्याला असं वाटते की हे सर्व विश्व मीच भरून उरलेलो आहे. अशा भाषेत चांगदेवांना इथपर्यंत माऊलींनी आणलेलं आहे. जसं आपण आधी पत्र लिहायचो घरी आई वडिलांना, तर एकामागे एक तपशील म्हणायचं, पण ते तपशील एक पहिला तपशील त्याच्याशी निगडीत दुसरा तपशील त्याच्याशी निगडीत तिसरा तपशील असं एकापाठी एक पुढे जायचो. तर माऊलीसुद्धा चांगदेव महाराजांना बोध करताना अगदी तोच क्रम फॉलो करत आहे. सुरुवातीला सहज सरळ सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला कशाप्रकारे वस्तू ही एकच आहे. नंतर वस्तूमधले अज्ञानामुळे भासणारे भेद का भासतात, नंतर त्या अज्ञानाला दूर कसं करता येईल, नंतर दृष्टा म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय हे सांगितलं. आता हळूहळू दृश्य आणि दृष्टा एक झाले तर अद्वैत भाव निर्माण होतो आणि शेवटी त्या परमात्म वस्तूला पाहण्यासाठी अद्वैत देखील चालत नाही. अद्वैताचंही समर्पण झालं पाहिजे, अज्ञानासापेक्ष ज्ञान त्यातूनही मुक्त झालं पाहिजे. तेव्हा तो परोक्ष असा अनुभव आपला आपल्याला येईल आणि हे विश्व सगळं एकच आहे हे दिसू लागेल. आणि आता या 10व्या ओवीच्या माध्यमातून जेव्हा अद्वैताचा बोध होईल तेव्हा आपल्याला हे सगळं कसं एकसारखं दिसेल. बऱ्याच विद्वान मंडळींना प्रश्न पडतो की जर अशी अवस्था झाली तर पूजा कोणी कोणाची करायची, भक्त आणि ईश्वर हा एकच झाला तर मग पूजा नावाची गोष्टच संपली. तर त्याचं निरसन माऊलीने फार सुंदर पद्धतीने केलं आहे की जशा काही कोरलेल्या देव देवळ परिवारू, अमृतानुभवातली ओवी आहे, देव देवळ परिवारू की जे करू कोरून डोंगरू, डोंगराला कोरून 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 देव, एक देव समजा गणपतीची मूर्ती, त्याचं देऊळ, त्याचा संपूर्ण परिवार, त्याच्या अवतीभोवती राहणारे उंदीर वगैरे, किंवा शिवाचं देऊळ आणि पार्वती आणि त्यांचा परिवार, गणपती तिथे असू शकतो, तिथे नाग असू शकतो, या सर्व गोष्टी, तिथे आरती असू शकते, दीपक असू शकतो, पण या सर्व गोष्टी एका डोंगराला कोरून कोरून तयार केलेलं आहे. डोंगरालाही हे माहीत आहे की हे सगळं मीच आहे, माझ्यात आणि याच्यात फरक नाही आहे. ही दृष्टी त्या डोंगरांनी राखून ठेवलेली आहे. यातला शिवही मीच आहे, यातला गणेशही मीच आहे, यातली पार्वतीही मीच आहे, यातला उंदीरही मीच आहे. मग हा जो बोध असतो त्यामुळे एक पराभक्ती ज्याला म्हणतात की भक्तीची ही उच्च अवस्था, आणि त्या अवस्थेत सुद्धा तो भक्त भक्ती करायला विसरत नाही. जेवायला विसरेल पण भक्ती करायला विसरतो. आपुलीये समसाठी करुणी ठेला, हा जो सुंदर अभंग असतो, जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे सुख मी घेईन क्षेम मी देईन पांडुरंगा, जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. ती जी उच्च अवस्था आहे जिथे देव आणि भक्त हे एकाच योग्यतेचे होतात, आणि भगवद्गीतेमध्ये परमात्म्याने आश्वासन दिलंय की अशा भक्ताची शेवटल्या क्षणी मी सेवा करतो, मीच त्याचा दास होऊन त्याची सेवा करतो. आणि हे कारण होतं पुंडलिकानी विठ्ठलाला आदेश केला की तू बाहेर विटेवर उभा राहा गपचूप, माझ्या सेवेत माझ्या पितृभक्तीमध्ये विघ्न आणू नकोस. भक्ताचा आदेश पाळून देव विठेवर उभा आहे आणि अजूनही उभा आहे. अशी ती परमोच्च भक्ती. ती परमोच्च भक्ती प्राप्त झाली तर परमात्मा, जीव आणि जगत हे सगळं एक होऊन जाते. यांच्यामध्ये अभिन्नपणा असतो आणि हे तिन्ही अभेद रूपाने एकत्र नांदू लागतात. हा संसार चालत असतो आणि या संसारात ते नांदत असतात, कोणालाही कळत नाही. आणि यालाच माऊली अभेद भक्ती म्हणतात. आता विद्वानांनी, आत्मसाक्षात्कारी विद्वानांनी अनेक प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न केला. चिद्विलासवाद काय? माऊलींचा चिद्विलासवाद म्हणजे एकच चिद्वस्तू. चिद्वस्तू म्हणजे ज्यात चैतन्य भरलं आहे, अशी चैतन्यपूर्ण वस्तू म्हणजे तो परमात्मा. एकच परमात्मवस्तू जगत रूपाने नटून राहिलेली आहे, यालाच माऊलीचा चिद्विलासवाद म्हणतात. आणि हेच जेव्हा आपण प्रेमानी सांगतो की प्रेमानी बोलतो किंवा प्रेमानी ॲक्सेप्ट करतो, रिसीव करतो, तेव्हा त्याला मधुराद्वैत म्हणतात. अद्वैत पण तो इतका मधुर आहे की तो द्वैत आहे की अद्वैत आहे. अद्वैत हे द्वैताला सारून निर्माण झाले याची खबरही नसते आणि म्हणून ते मधुराद्वैत म्हणत. गुलाब महाराज दोन्ही डोळ्यांनी आंधळे, दोन्ही चर्मचक्षू नव्हते, तरी त्यांनी इतका हा गहन चिद्विलासवाद आत्मसात करून त्या चिद्विलासवादालाच परत मधुराद्वैत नावानी पुढे काढलं, त्याचा विस्तार केला. माऊलींनी हा चिद्विलासवाद आणण्यासाठी शंकराचार्यांचा दोरी आणि सर्पाचा भास दाखवणारा, त्याला विवर्तवाद म्हणतात, शंकराचार्यांचा तो विवर्तवाद, त्यालाच चिद्विलासवादामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलं. शंकराचार्यानंतर रामानुजाचार्य, त्यांनी परिणामवाद काढला होता. परिणामवाद म्हणजे चैतन्यावर जगत परिणत आहे, म्हणजे चैतन्याचा परिणाम हे जगत आहे, किंवा हा हे जगतात दिसत आहे त्याच्यामध्ये ते चैतन्यच परिणत होत आहे, म्हणून त्याला परिणामवाद म्हणतात. तो रामानुजाचार्यांचा होता. त्यालाच अजातवाद पण म्हणतात. परमात्म्याचे जे मूळ अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावर दुसरं काहीच निर्माण झालेलं नाही, परमात्माच आहे. नामरूपात्मक गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी तो मुळात परमात्माच आहे. जन्मास आले नाही असं काही निर्माण झाले नाही, पण ते परमात्म्याच्या अधिष्ठानावर फक्त परमात्माच आहे. जे सर्व काही आहे तो एक परमात्माच आहे. शरीरे नाही, नावं नाही, अलंकार नाही, काहीच उत्पन्न झालं नाही. आहे ते सर्व चैतन्य आत्मवस्तू. या वादातून पुढे आपली आध्यात्मिक प्रगती करणारे कैवल्य कुंभक योगी येतात. ते सर्व चैतन्यात आत्मवस्तू पाहतात, याला अजातवाद म्हणतात. आणि अजातवाद चित्तात ठसायला फार कठीण आहे, कारण डोळ्यांनी आपल्याला सगळं जग दिसते. आपण आंधळे तर नाही ना, आपण साधे माणसं. आपल्याला माणसं दिसणार, झाडं दिसणार, पशुपक्षी दिसणार, चांगलं दिसणार, वाईट दिसणार, काही आवडतं पाहणार आपण, काही नावडतं पाहणार. आणि इतकं सगळं पाहत असताना कोणी सांगू लागला की इथे काहीच झालं नाही, एक परमात्माच आहे, म्हणून अजातवाद हा चित्तात सहजासहजी ठसत नाही. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी एक फार सुंदर ओवी रचलेली आहे. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. जे काही आहे ते समग्र एक परब्रह्मच आहे. विश्व का भासते? चित्तामध्ये भ्रम, अज्ञान, अविद्या, कपट हे सगळं आहे म्हणून भासते. दोरीवर सर्प का भासतो? भ्रम, अविद्या, अंधार आहे म्हणूनच ना. म्हणून समर्थ म्हणतात एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या परब्रह्माला कुठलाच काही विकार लागत नाही. या शरीरामध्ये अनेक विकार आहे, पण चैतन्यात कोणताच विकार नाही आहे, आत्म्याला कुठलाच विकार नाही आहे. आणि जर तुम्हाला हा वेगळेपणा जाणवत असेल, जागोजागी भेद जाणवत असेल, तर समजायचं की तुमचा अहंकार गेलेला नाही आहे आणि तुम्ही भ्रमरूपच आहात. उपनिषदांमध्ये तत्त्वमसी, तत्त्वमसी बोध ज्याला म्हणतो ना, तत्त्वमसी, तत्त्वम असी, ते तू आहेस, म्हणजे तूच परमात्मा आहेस. आणि हेच अष्टावक्र गीतेत देखील असं म्हटलं आहे. म्हणून या ओळीमध्ये अलंकार येणे नामे असी जे अखिल हे मे, संपूर्ण प्युअर गोल्ड शुद्ध सोनं जे आहे ते म्हणते की अलंकार जे होऊ नये ते मीच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायामध्ये सुंदर ओळी येत असते. घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण, कानाटिता कंकण सोनेची जैसे. घृताचे थिजले पण तूप थिजलं न मोडिता घृतची जाण, तुपाचा घट्टपणा न मोडता ते जसे तूपच आहे, ते पातळ असेल तरी तूपच आहे आणि घट्ट असेल तरी ते तूपच आहे. का नाटिता कंकण, नाटिता म्हणजे न आटिता, का न आटिता कंकण सोन्याची, सोन्याचे कडे किंवा पाटली किंवा सोन्याची बांगडी, ते सोन्याचे कडे हे आटवले तरी सोनेच आणि आटवले नाही तरी ते सोनेच. घृताचे थिजले पण न मोडिता घृताची जाणं. किंवा आणखीन एक सुंदर ओवी 14व्या अध्यायामध्येच येत असते. नुकलीता पटू तंतुची असे स्पष्टू, न विरबिता घटू मृत्तिका जेवी. नुकलीता पटू, वस्त्राचे धागे उघडले नाही उकलले नाही तरी ते वस्त्र जसे दोराच आहे. एक एक धागा लहान मुलं असे फाडतात ना, एक एक धागा काढण्याचा प्रयत्न करतात. लहान लहान लेकरं एक एक धागा वेगळा करून पाहतात आणि ती त्यांची जिज्ञासा असते की या कापडामध्ये तर एक धागेच आहेत, दोरेच आहेत. तर वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्र जसे उघड उघड दोराच आहे. किंवा मातीची घागर न विरघळता जशी ती घागर मातीच आहे. अशाप्रमाणे विश्व पण दूर करून मग मला परमात्म्याला घ्यावे, असा मी नाही तर विश्वासकट सर्व मीच आहे. म्हणजे विश्वाला मागे सारून नंतर मला घ्यायचं आहे, बाबा मी ह्या संसारातून पळतो आणि नंतर मी हिमालयात जातो नंतरच मला देव मिळेल, तसं काही नाही. माऊली सांगतात की विश्वासकट हे चांगदेवा, विश्वासकट सर्व मीच आहे. म्हणून भेदाला टाकून अभेद अशा दृष्टीने आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणणे हेच खरे जाणणे आहे. आणि असे जर मला जाणले नाही तर मग काहीच जाणले नाही असे होईल. हा अभेद भक्तीचा जो भाव आहे हा इतक्या लवकर मनामध्ये ठसत नसतो, कारण आपण आपल्या लहानपणापासून सगळी भिन्नताच पाहत आलो, सगळा वेगळेपणाच पाहत आलो. ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी चैतन्य पूर्ण ठासून भरलेलं होतं, त्यामुळे चैतन्यमय होतो आपण. आपल्याला आपले सर्व जन्मही माहीत होते, आधीचं सगळं आपल्याला माहिती होतं. जसे जसे आपण वाढत गेलो आपल्यावर या संसाराचा रंग चढत गेला आणि या संसाराचा रंग आपल्यावर चढत गेल्यामुळे या संसाराचे दोषसुद्धा आपल्यामध्ये आलेत. आणि ते दोष आपल्यात आल्यामुळे हळूहळू आपण आपल्या मूळ स्वरूपापासून लांब होत गेलो. आता इतके लांब गेलो की आपल्याला आपले मूळ स्वरूपच माहीत नाही, आपले मूळ स्वरूप काय हेच आठवत नाही. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे एक वेगळा प्रकाश असतो का? बरेच लोक कल्पना करतात की आत्मा म्हणजे एक वेगळा प्रकाश पडत असेल, सहस्रचक्रावरती एक चमकदार प्रकाश असेल त्याला आत्मा म्हणतात. तसं नाही राजे हो, तसं अजिबात नाही आहे. त्याला प्रकाश नाही, अंधार नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, तो एनर्जीचा एक फॉर्म आहे. वायरमधून एनर्जी फिजिकल फॉर्म सेन्समध्ये पहा, फिजिकलदृष्ट्या जर आपण पाहिलं की आपण जेव्हा पिन लावतो किंवा तारातून ऊर्जा जात असते, विजेचा प्रवाह होतो, ती वीज आपल्याला दिसते का? आकाशात कडकडणारी वीज आणि घरात इलेक्ट्रिक करंटमधून वाहणारी वीज यांच्यामध्ये एनर्जीच्या फॉर्मप्रमाणे काही फरक नाही आहे. एकसारखे एनर्जीचे फॉर्म्स आहेत, पण आकाशात कडकडणारी वीज आपल्याला दिसून पडते आणि ती खाली जमिनीवर पडते सुद्धा, त्याच्यामुळे अनेक लोक मरतात, झाडं पडतात खाली, या सगळ्या गोष्टी घडतात त्या ऊर्जेमुळे. तर ते ऊर्जेचं स्वरूप आहे, त्यातलीच एक छोटासा ऊर्जेचा फॉर्म जर आपण पाहिला तर आपल्याला दिसेल का, आकाशात कडकताना दिसते, पण घरामध्ये जेव्हा आपण स्विच ऑन ऑफ करतो त्याच्या माध्यमातून ती जात असते वीज, ते दिसते का? स्पार्क झाला तर स्पार्क दिसतो, पण स्पार्क इज डिफरंट थिंग दॅन द इलेक्ट्रिसिटी. स्पार्क हा वेगळा फिनॉमिना आहे, आणि इलेक्ट्रिसिटीचा फ्लो जो आहे, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो, फ्लो ऑफ करंट हा वेगळा आहे. तो फ्लो ऑफ करंट ज्याला शॉक लागतो त्यालाच अनुभव येतो, आणि आपण आपल्या आयुष्यात बहुतेकांनी तो थोड्या वेळासाठी का होईना तो शॉक घेतलेला आहे, म्हणून त्याचा अनुभव केला जाऊ शकतो, त्याला पाहता येत नाही, तो दिसू शकत नाही, आणि त्या इलेक्ट्रिकल फ्लोला, इलेक्ट्रिकल करंटला कुठला तरी फॉर्म नाही आहे, त्याला रूप नाही आहे, त्याला रंग नाही, त्याचा काही काही वेगळा कलर नाही आहे. ज्याला शॉक लागतो त्यालाच कळते की इलेक्ट्रिसिटीचा झटका म्हणजे काय असते, नाही का? न्यूट्रल आणि फेज एकत्र एकावेळी जर जोडलेत आणि त्याला जर हात लागला तर हात भाजून निघतो, मग तो आयुष्यभर विसरत नाही तो अनुभव. लहानपणी जरी शॉक लागला असेल तरी म्हातारा होईपर्यंत त्याला ते कळतं की इथे बोट लावल्याने शॉक बसतो. तर आत्मासुद्धा अनुभवण्याचा, आत्मज्ञानसुद्धा अनुभवण्याचा विषय आहे, याला एक्सप्लेन करता येत नाही. मोठमोठे थोर महात्मे मोठमोठ्या बाता करतात, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात, कथा सांगतात, पण या आत्मज्ञानाच्या गोष्टी समजत नाही. चांगदेव महाराजांना सगळं ज्ञान होतं, सर्व प्रकारचं ज्ञान होतं, सर्व त्यांना कळत होतं, पण प्रत्येकामध्ये ते आत्मतत्व कसं पाहावं याची मेथडॉलॉजी त्यांना माहीत नव्हती, याचं त्यांना काही ज्ञान नव्हतं. म्हणून माऊलींनी ही खटाटोप केली. हा पत्र लिहिण्याचं कारण, पत्राचं कारण, हे मूळ कारण म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय हे तुला शिकवायचं आहे चांगदेवा. म्हणून या 65 ओव्यांच्या माध्यमातून माऊली ही खटपट करत आहे, आणि या 65 ओव्यांच्या माध्यमातून एकच अभिप्राय सर्वत्र भरलेला आहे या चांगदेव 65, म्हणजे की चांगदेवाला आत्मज्ञानी करायचं, चांगदेवाला माऊली आपल्या लेवलपर्यंत घेऊन जायची इच्छा व्यक्त करत आहे. म्हणून स्वस्ती श्री वटेशू इथपासून सुरुवात केलेली आहे माऊलीने. तो माऊलीचा जो आशीर्वाद आहे सुरुवातीला, जे स्वस्ती स्तवन केलेलं आहे किंवा स्वस्ती म्हटलेलं आहे चांगदेवाला, ते यासाठीच म्हटलं आहे. चांगदेवाची योग्यता खूप अधिक आहे, चांगदेव कोरा आहे अगदी, त्याच्यामध्ये विकार नाही आहेत. कोरा असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही जे अक्षर लिहाल तेच त्याच्यावर उमटतील. म्हणून माऊली हे आत्मज्ञानाचे अक्षर चांगदेव महाराजांच्या पटलावर, चांगदेव महाराजांच्या पाठीवर गिरवीत आहेत, आणि एक एक ओवी म्हणजे एक एक अभिप्राय, एक एक प्रमेय आणि आत्मतत्व समजण्यासाठी एक एक स्टेप पुढे घेऊन जात आहे. नुकलिता पटू तंतूची असे स्पष्टू. जो कापड आहे त्याला उकलला नाही किंवा उकलला तरी त्यात ते रेषेच आहे, त्यात धागेच आहे. न विरविता घटू मृत्तिका जेवी. त्याप्रमाणे ही सहज स्थिती सांगणारी ओवी अलंकार येणे नामे. तर आता इथे वेळेमर्यादा पोटी आपण ह्या ओवीचा इथे आणखीन एक वेळा उच्चारण करूया.
अलंकार येणे नामे असी जे निखिल हे मे नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी.
तर निखिल हेम शुद्ध जे सोने आहे त्या शुद्ध सोन्याचं उदाहरण म्हणजे शुद्ध सोन्याला वाटते की हा अलंकार मीच झालो आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या अवयवांना वाटते की हे संपूर्ण शरीर आमच्यामुळेच झालेलं आहे, किंवा एका अवयवाला वाटेल की हे संपूर्ण शरीर माझ्यामुळे झालेलं आहे. तर असं जेव्हा वाटेल आपल्या आत्म्याला की सर्व जगामध्ये मीच मी भरून उरलेलं आहे, म्हणजे हा सगळं जग मीच झालो आहे, तर हा जो चिद्विलासवाद आहे तेव्हा आपल्याला कळेल सर्व जगत रूपाने नटून राहिलेला एक परमात्माच आहे, असा हा बोध चांगदेवाला माऊलींनी या 11व्या ओवीच्या माध्यमातून केला.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.